अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली
मराठी।
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, महाराष्ट्र मंडळ ही त्या त्या प्रदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांना एकत्र आणण्याचं काम करत असतात। विविध कार्यक्रम सण साजरे करून मराठी संस्कृतीचं जतन संवर्धन करत असतात। त्यासाठी शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत असलेली राज्य मराठी विकास संस्था त्यांना आर्थिक मदत देखील देते आणि उपसमन्वयक म्हणून त्या संस्थांना नेमते। जयपूर महाराष्ट्र मंडळ जयपूर या संस्थेच्या इतिहासाविषयी, कामकाजाविषयी आणि आगामी उपक्रमांविषयी आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत। त्यासाठी जयपूर महाराष्ट्र मंडळाचे सरचिटणीस विजय पित्रे सर आपल्याकडे आलेले आहेत। सर नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत।
सगळ्यांना नमस्कार।
सर, जयपूर महाराष्ट्र मंडळ कधीपासून अस्तित्वात आहे? या महाराष्ट्र मंडळाचा स्थापन करण्यामागील उद्देश काय आहे याविषयी आणि या संस्थेचा इतिहास थोडक्यात सांगा।
जयपूर महाराष्ट्र मंडळ ही संस्था खरं म्हणजे उभारली गेली 24 ऑगस्ट 1946 ला, पण 1742 ला सवाई जयसिंग यांनी इथे अश्वमेध यज्ञ केलं असताना प्रौहित्य कार्यासाठी बऱ्याच मंडळींना वेगवेगळ्या प्रांतातून आमंत्रित केलं होतं। त्यातील काही उल्लेखनीय मराठी परिवार धर्माधिकारी पौंडरिक महाशब्दे यांच्या 12 पिढ्या आता झालेल्या आहे। तर त्या प्रसंगी लोकांना अशी गरज वाटली की महाराष्ट्र मंडळाच्या लोकांना काहीतरी एक कॉमन प्लॅटफॉर्म आपले कार्यक्रम सणवार करण्याकरता असावे। पंडित गोपीनाथ शास्त्री हे पहिले अध्यक्ष होते की ज्यांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या घरी त्या मंडळाची स्थापना केली। त्यांचं स्वतःचं कृष्णाचं मंदिर होतं। बरेच वर्ष मंडळ त्यांच्या घरी चालत राहिलं, कार्यक्रम होत राहिले। उद्देश एकच होता की आपले मराठी सणवार संस्कृती साहित्य याचे संवर्धन आणि जतन व्हावे। 1966 ला मंडळाला अशी गरज वाटली की आपण काहीतरी राजस्थानच्या मुला मुलींकरता शैक्षणिक क्षेत्रात आपण काहीतरी योगदान द्यावं, तसंच मंडळाची स्वतःची वास्तू असावी ही पण मंडळाला इच्छा होती। 1972 ला मंडळाचा रौप्य महोत्सव व्हायच्या पूर्वी ती वास्तू आम्हाला मिळाली, त्यावेळेचे मुख्यमंत्री श्री मोहनलाल सुखाडिया यांच्या सहयोगामुळे। आणि याच्यामध्ये योगदान राहिला महाराष्ट्राचे माननीय श्री यशवंतरावजी चव्हाण आणि सुधाकरराव नाईक, वसंतदादा नाईक या लोकांनी महाराष्ट्र मंडळाला आर्थिक रूपाने पण सहयोग केला। मंडळाचा उद्देश एकच होता, राजस्थान सारख्या प्रांतामध्ये जयपूर सारख्या गुलाबी नगरीत गरीब मुलांना आपले मराठी संस्कार, मराठी भाषा उच्च प्राथमिक शाळेच्या माध्यमातून शिकवावे। त्याच्याकरता श्रीमती सरलाताई जयवंत यांनी आपली घरी चालणारी शाळा विनोबा विद्या मंदिर मंडळाला दत्तक दिली। कालांतरामध्ये आज ती 56 वर्षानंतर समर्थ विद्यालय नावाने संचालित आहे। मंडळामध्ये एक उद्देश अजून पण आहे, महाराष्ट्र व इतर प्रांतातून प्रवासी मंडळींना माफक दरामध्ये राहण्याची सोय व ग्रंथालय चालवणे, दिवाळी अंक मागवणे हे सुद्धा एक त्या उद्देशाचा भाग आहेत।
सर, आता आपण म्हणालात ती शाळा आणि तिचं इमारत आता आहे, तर ही इमारत बनल्यानंतर मग सदस्य संख्या नक्कीच आणखीन वाढली असेल, तर किती सदस्य संख्या आहे आणि ही जी महाराष्ट्रामधून आलेली लोक आहेत तिथे स्थायिक झालेली लोक हे कोणकोणते सण समारंभ आणि उपक्रम राबवतात आणि कसा प्रतिसाद एकंदरीत असतो तिथल्या मूळ राजस्थानी लोकांचा आणि महाराष्ट्रीयन लोकांचा पण?
भवन झाल्यानंतर मंडळाची सभासद संख्या नक्कीच वाढली, कारण भवन बनवण्यामध्ये सभासदांनी आपल्या घरून खूप पैसा लावला। अक्षरशः त्या काळी 1970 मध्ये लोकांनी घरचे पेपरची रद्दी विकून सगळे पैसे मंडळाला देत गेले आणि आज ती सदस्य संख्या सुमारे 600 आहेत मंडळाच्या आजीव सभासद. साधारण सभासद आमचे 300 आहे आणि हे जितके आम्ही उपक्रम करतो त्याच्यामध्ये दिवाळी मिलन, कोजागिरी, गणेशोत्सव, मकर संक्रांती, गुढीपाडवा या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मराठी नव्हे तर हिंदी भाषी लोकांना सुद्धा समाविष्ट होता येईल अशा प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन करतो. त्याशिवाय एक सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिर, सामूहिक मंच उपक्रम, त्याशिवाय इतर शिक्षकांना मॉन्टेसरी पद्धतीने प्रशिक्षण देणं, मराठी भाषेबद्दल त्यांना गोडी निर्माण करणं हे पण उपक्रम आम्ही राबवित आहोत.
आणि सर आता आपण म्हणालात की रक्तदान शिबिरे, मग त्या व्यतिरिक्त काही आरोग्यविषयक शिबिरं किंवा मार्गदर्शन देखील आपल्या संस्थेतर्फे केलं जातं का?
हो, याच्यामध्ये असं आहे की जे आपल्याकडे मराठी वेगळ्या वेगळ्या विषयांचे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टर्सचं कधीतरी आम्ही टॉक शो किंवा स्वास्थ्य सबके लिए परिचर्चा या रूपाने आयोजित करून इतर भाषी लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये आमंत्रित करतो आणि हे सगळी सुविधा आम्ही निशुल्क दिली जाते. ती सल्ला मार्गदर्शन जे काही आहे ते सगळं निशुल्क दिलं जातं.
मग यावेळेला जसे महाराष्ट्रीयन लोक येतात त्याचप्रमाणे तिथे असलेले राजस्थानी लोक देखील येतात आणि त्यांना हे सगळं आपलं एकंदरीतच महाराष्ट्र मंडळ आणि असं मराठी लोकांनी एकत्र येणं आवडतं का किंवा त्यांचाही प्रतिसाद कसा असतो अशा कार्यक्रमांना?
हो हो, नक्कीच आमचा प्रयत्न हाच असतो की प्रत्येक कार्यक्रमाला मग तो मराठी भाषेत असो का हिंदी भाषेत असो स्थानिक जी मंडळी आहे, स्थानिक प्रशासन जो आहे, आमचे इथले जयपूरचे खासदार, आमदार, पार्षद यांना आम्ही कार्यक्रमाशी जोडून ठेवतो. ते लोक येतात, कार्यक्रमाला अटेंड करतात, त्यांना आम्ही हिंदी भाषेमध्ये आधी त्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो जेणेकरून त्याला तो कार्यक्रमाचा त्यांना आनंद घेता येतो. म्हणजे असं म्हणता येईल की त्यांना आमच्या या उपक्रमांमध्ये नक्कीच रस आहे आणि ते प्रतिसाद देत असतात.
खूपच छान. सर आता हे जे कार्यक्रम आहेत किंवा उपक्रम आहे यामध्ये लोकांचा सहभाग नक्की आवश्यक असतो, तर लोकांपर्यंत आपण म्हणजे कसे पोहोचतात? कारण आधुनिक साधनांचा मग त्यासाठी वापर केला जातो का, जसं ईमेल किंवा व्हॉट्सॲप म्हणतो आपण, तर अशा? आणि मग तरुण मुलं देखील आधुनिक साधनंही वापरतात किंवा टेक्नोसेवी आहे, मग त्यांचा देखील या उपक्रमांमध्ये समावेश असतो का आणि कसा असतो तो?
पूर्वीच्या काळी आम्ही प्रत्येक कार्यक्रमाचं पत्रिका कोरिअरने, डाकने पाठवायचो, पण जसं आपण म्हणाला आता डिजिटल युगामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमाने आम्ही ग्रुप निर्माण केलेले आहेत, ब्रॉडकास्टर निर्माण केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमाने तसेच ईमेलच्या माध्यमाने आम्ही सदस्यांना तसंच इतर भाषी लोकांना. दुसरं म्हणजे जयपूर महाराष्ट्र मंडळाचा एक फेसबुक पेज पण आहे. या सर्व तांत्रिक माध्यमांच्या द्वारे आम्ही लोकांना कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभागी होण्याकरता प्रेरित करतो आणि लोक त्याचा प्रतिसाद देतात.
आणि मी म्हटले त्याप्रमाणे युवक येतात का, म्हणजे युवक युवती किंवा जे किशोरवयीन मुलं आहेत ती देखील या गोष्टींमध्ये समाविष्ट होतात का?
हा, पण आता याच्यामध्ये सत्य परिस्थिती सांगायची तर असं झालं, गेल्या 10 वर्षांमध्ये जी तरुण पिढी आहे जास्त करून मंडळी आयटी सिटी बँगलोर, पुणे, हैदराबाद, मुंबई, तर त्या ठिकाणी हे व्यवसायाला गेल्यामुळे त्यांची सहभागिता तसं म्हटलं तर कमी आहे, पण जेव्हा किंवा ते जयपुरात असतात तर त्या कार्यक्रमांना ते नक्कीच सहभागी होऊन उत्साह दर्शवितात.
सर, जयपूर महाराष्ट्र मंडळ हे साहित्य विषयक किंवा इतर नाटक, सिनेमा यांच्याशी देखील संबंधित आहे का आणि महाराष्ट्रातून असे कोणते नामांकित किंवा सेलिब्रिटी आपल्या संस्थेत आलेले आहेत का आणि त्यामुळे मग देखील सहभाग वाढतो किंवा एक अट्रॅक्शन असतं या सगळ्या गोष्टींचं युवक पिढीला, तर मग किंवा सगळ्यांनाच असतं म्हणजे किंबहुना, तर मग त्यामुळे काही प्रतिसाद आणखी वाढतो का?
नक्कीच आहे. आम्ही जेव्हा कार्यक्रमाची रचना करताना असं असतं की मूळ आमचा उद्देश आहे की बृहन महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे जो टॅलेंट आहे गाण्याच्या क्षेत्रात, नाटकाच्या क्षेत्रात, तर पहिलं प्राधान्य आम्ही त्या मंडळींना आधी देतो की म्हणजे आपल्या घराच्या कलावंतांचं नक्कीच आपल्या मंचावरतून कौतुक व्हायला पाहिजे. राहिला प्रश्न व्यावसायिक स्तरावर मुंबई, पुणे, इंदोर, ग्वाल्हेर इत्यादी ठिकाणून नाटक आणि इतर कार्यक्रम मागवण्याचा, तर मागवल्यानंतर नक्कीच प्रतिसाद चांगलाच मिळतो, पण आर्थिकरित्या आम्हाला ते परवडत नाही. त्यामुळे आम्ही शक्यतो प्रयत्न हा करतो की स्थानिक स्तरावरती आम्ही स्वतः नाटकं बसवतो, स्वतः एकांकिका बसवतो, हिंदी लोकांकडनं मराठी गाणी तयार करून घेतो. याच्या मागे एक उद्देश हा पण साध्य होतो. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा एक विश्वास वाटतो की आम्ही परप्रांतामध्ये राहून सुद्धा त्या लोकांना आपण काही सेवा देत आहोत आणि त्यांना पण आपण काही शिकवण देत आहोत.
सर, आता महाराष्ट्र मंडळामध्ये अनेक मराठी बांधव देखील आहेत, तर हे मराठी बांधव देखील आपल्या महाराष्ट्र मंडळात किंवा त्यांच्या घरी मराठी बोलतात का, किंवा पुढच्या पिढीपर्यंत ती पोचवली जाते का मराठी, आणि आपल्याकडून काही त्यासाठी प्रयत्न केले जातात का आपल्या संस्थेतर्फे?
प्रत्येक मराठी कुटुंब जे लोक चार पिढ्यांपासून पाच पिढ्यांपासून इथे राहत आहेत, त्यांचा पूर्ण प्रयत्न हाच असतो की आपल्या घरी आपली मराठी मायबोली सातत्याने बोलत राहावं. हा, आता मुलगा जर शाळेत जात असेल तर नक्कीच तो शाळेत इंग्लिश किंवा हिंदी वातावरणाप्रमाणे बोलेल, पण महाराष्ट्र मंडळामध्ये आम्ही मौखिक स्पर्धा पण घेतो, मराठी भाषा निबंध स्पर्धाही घेतो, परीक्षेचंही आयोजन करण्याचं उपक्रम सुरू असतो, तसंच मराठी गायनाचा मनाचे श्लोक गीता या सगळ्या स्पर्धांचं आम्ही आयोजन मध्ये मध्ये करत असतो.
सर, हे खूपच छान उपक्रम आहेत, पण या उपक्रमांना महाराष्ट्रातील बांधवांकडून कसा प्रतिसाद मिळतो, किंवा तुम्ही त्यासाठी काही विशेष प्रयत्न करतात का, आणि शासनाकडून आपली काय अपेक्षा आहे?
आपला जो प्रश्नाचा पहिला भाग आहे की महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांकडून प्रतिसाद, हाच प्रश्न आहे. तर तो प्रतिसाद मिळतो, पण तेवढा संतोषजनक नाही आहे. पण आता राहिला प्रश्न की महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा, किंवा राज्य मराठी विकास संस्था, किंवा ज्या आमची जी मध्यवर्ती संघटना आहे बृहन महाराष्ट्र मंडळ, कारण आम्हाला काही चांगले दर्जेदार कार्यक्रम करण्यासाठी अर्थसहाय्य हा सगळ्यात मोठा आमचा कमजोर बाजू आहे. म्हणजे आमच्याकडे अर्थसहाय्य नसल्यामुळे चांगले कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही वंचित राहतो. उदाहरणार्थ आम्हाला सावरकरांवरती एक नाटक आहे, तर ते आम्हाला इथे समजा करायचं झालं तर सगळ्यांची इच्छा खूप असते, पण कार्यक्रमाचा बजेट महाराष्ट्र मंडळाच्या आयोजकांच्या लिमिटमध्ये नसल्याने काही वेळेला ते आम्हाला थोडस म्हणजे त्याला डिले करावं लागतं. तर शासनाने आम्हाला आमच्या प्रपोजल्सवरती विचार करून चांगले कार्यक्रम आम्हाला आयोजित करण्याकरता अर्थसहाय्य करावं ही अपेक्षा.
नक्कीच सर, आज आपण इथं आलात आणि आमच्याशी सुसंवाद साधलात याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपली मतं, सूचना आम्हाला नक्की या ईमेलवर कळवा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी.